50 languages.
95.
95.
Conjunctions 2.
Ubhayanvayi avyay.
Ubhayanvayi avyay.
Since when is she no longer working?
Ti कधीपासून काम करत नाही?
ती कधीपासून काम करत नाही?
Since her marriage?
तिचे लग्न झाल्यापासून?
तिचे लग्न झाल्यापासून?
Yes, she is no longer working since she got married.
हो, तिचे लग्न झाल्यापासून ती काम करत नाही.
हो, तिचे लग्न झाल्यापासून ती काम करत नाही.
Since she got married, she's no longer working.
तिचे लग्न झाल्यापासून ती काम करत नाही.
तिचे लग्न झाल्यापासून ती काम करत नाही.
Since they have met each other, they are happy.
एकमेकांना भेटले तेव्हापासून ते आनंदी आहेत.
एकमेकांना भेटले तेव्हापासून ती आनंदी आहेत.
Since they have had children, they rarely go out.
त्यांना मुले झाल्यापासून ते क्वचितच बाहेर जातात.
त्यांना मुले झाल्यापासून ते क्वचितच बाहेर जातात.
When does she call?
ती केव्हा फोन करते?
ती केव्हा फोन करते?
When driving?
गाडी चालवताना?
गाडी चालवताना?
Yes, when she is driving.
हो, ती गाडी चालवत असते तेव्हा.
हो, ती गाडी चालवत असते तेव्हा.
She calls while she drives.
गाडी चालवताना ती फोन करते.
गाडी चालवताना ती फोन करते.
She watches TV while she irons.
कपड्यांना इस्त्री करताना ती दूरदर्शन बघते.
कपड्यांना इस्त्री करताना ती दूरदर्शन बघते.
She listens to music while she does her work.
तिचे काम करत असताना ती संगीत ऐकते.
तिचे काम करत असताना ती संगीत ऐकते.
I can't see anything when I don't have glasses.
माझ्याजवळ चष्मा नसतो त्यावेळी मी काही बघू शकत नाही.
माझ्याजवळ चष्मा नसतो त्यावेळी मी काही बघू शकत नाही.
I can't understand anything when the music is so loud.
संगीत मोठ्याने वाजत असते त्यावेळी मी काही समजू शकत नाही.
संगीत मोठ्याने वाजत असते त्यावेळी मी काही समजू शकत नाही.
I can't smell anything when I have a cold.
मला सर्दी होते तेव्हा मी कशाचाही वास घेऊ शकत नाही.
मला सर्दी होते तेव्हा मी कशाचाही वास घेऊ शकत नाही.
We'll take a taxi if it rains.
पाऊस आला तर आम्ही टॅक्सी घेणार.
पाऊस आला तर आम्ही टॅक्सी घेणार.
We'll travel around the world if we win the lottery.
लॉटरी जिंकलो तर आम्ही जगाची सफर करणार.
लॉटरी जिंकलो तर आम्ही जगाची सफर करणार.
We'll start eating if he doesn't come soon.
तो लवकर नाही आला तर आम्ही खायला सुरू करणार.
तो लवकर नाही आला तर आम्ही खायला सुरू करणार.